हरिः ओम् ओम् नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अग्ना विष्णु शजोष सेमा वर्धन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च आधीतम् च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च मोजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मवृद्धम् च मवृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवण सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. एकदा स्वामीजींनी मला केंद्रातील एका बहिणीकडे निरोप देण्यासाठी जाण्यास सांगितले. त्यांचं घर माया अपार्टमेंट पासून फारसे दूर नव्हते. त्या भगिनी आणि त्यांचे पती यांचा स्वामीजींवर भाव होता. ते खूप वर्ष परदेशातच वास्तव्य करून होते. त्या भगिनीला निरोप देऊन झाल्यावर मी स्वामीजींकडे गेले. स्वामीजी बाहेरच्या खोलीत बसलेले होते. स्वामीजींनी मला विचारलं, गेली होतीस का उमाताईकडे, दिलास का निरोप? मी म्हणाले, हो जाऊन आले, सर्व काही सांगितले. मुश्किलपणे स्वामीजी म्हणाले, निरोप कशी गेलीस तिच्या? चपला बाहेर काढून पाय डोक्यावर घेऊन गेली होतीस ना? या अनपेक्षित प्रश्नाने मी स्तब्ध झाले. माझ्या लक्षात आले नाही की स्वामीजी असं काय सांगत आहेत. आई तर हसत होत्या, स्वामीजी गंभीर होते. सर्व आई म्हणाल्या, हे गंमत करतात तुझी. ती सारखी घराची स्वच्छता करते ना, म्हणून असं म्हणतात. आई आणि स्वामीजी हसू लागले. स्वामीजी पुढे म्हणाले, अगं तिला स्वच्छतेचा नाद आहे. कुणीही येऊन गेलं की तिला वाटतं घर जाडलंच पाहिजे. कुणाचीही पायदळ घरात पडू नये असं तिला वाटत असतं. तिला त्रास नको नाही घालायचा म्हणून मी सांगत असतो, तिच्याकडे जाताना पाय डोक्यावर घेऊन जायचा. असं म्हटल्यावर आम्ही तिघही हसलो. मग किंचित गंभीर स्वरात स्वामीजी म्हणाले, स्वच्छता चांगलीच, पण त्याचा अतिरेक नको. साधारणपणे 1992-93 गोष्ट. त्यावेळी सद्भक्त आरकेशेठ तथा श्री कृष्णराव रामदेणी काका यांच्या पुढाकाराने बनेश्वर सेवा संघातर्फे श्री क्षेत्र बनेश्वर येथे ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सप्ताह आयोजित करण्यात येत असे. स्वामी मकरंदनाथ व काही साधकांची तेथे प्रवचने होत. रात्री 7:30 ते 8:30 अशी प्रवचनाची वेळ असे. महाशिवरात्रीच्या आसपास ही प्रवचने होत असत. मकरंदनाथ, मधुराताई, मंदार केदार, अनिकेत, मी आणि हे आणि विजय दादा असे काही जण प्रवचनासाठी गाडीतून जात असू. त्यावेळचा हा प्रसंग. मनेश्वर येथील प्रवचनानंतर मी स्वामीजींकडे गेले. स्वामींनी मला विचारले, विजयचं प्रवचन कसं झालं? मी म्हणाले, आम्ही काही ऐकू शकलो नाही. सरलाई म्हणाले, का बरं, काय झालं? मी म्हणाले, कात्रजचा घाट चढत असतानाच आमची गाडी बंद पडली. त्यावेळी काळोखाई झाला होता. स्वामीजींनी विचारलं, का बरं बंद पडली? मी म्हणाले, गाडीचा डिझेल इंडिकेटर बंद पडला होता. गाडी डिझेल नसतानाही डिझेल आहे असे दाखवत होता. मग हे घाट उतरून डिझेल आणायला गेले. विजय दादा आणि मकरंदनाथ दुसऱ्या ट्रकने प्रवचनास पुढे गेले. आई काळजीने विचारत होत्या, मग तुम्ही दोघांनी काय केलं? मुले कुठे होती? मी म्हणाले, आम्ही सर्व गाडीचंच मान खाली घालून बसलो होतो. घाटात चोरट्या मालाच्या गाड्या पकडण्यासाठी पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी आम्हाला गाडीतच बसून राहण्यास सांगितले. आम्ही स्वामीजींना स्मरत तसेच बसून राहिलो. मग डिझेल आल्यावर आम्ही पुढे गेलो. सरल्या आई म्हणाल्या, नशीब तेथे पोलीस होते. स्वामीजी खूप गंभीर झाले. ते म्हणाले, असे होऊ देऊ नये. गाडीचे सर्व ठीकठाक आहे ना हे मी तपासून पाहावे. यातून तुम्हाला काही त्रास झाला असता तर पंचायत होती. आम्ही दोघांना अशा गोष्टींची फार चिंता वाटत राहते. भगवंताच्या कृपेने सगळे पार पडले. साधकांनी आपला जीव अकारण धोक्यात घालू नये. प्रत्येक कृतीत सावधानत बाळगावे. दिलेल्या वेळेनुसार विजय प्रवचनासाठी पोहोचले आहे, चांगले झालं. पण अशा प्रकारचे गोंधळ होऊ नये अशी खबरदारी साधकांनी घेतली पाहिजे. एकदा दुपारी मी केंद्रात बांधायला बसले होते. माझ्या खांद्यावर बोट ठेवून कुणीतरी मला उठवत आहे असं जाणवलं. मी डोळे उघडून बघितले तर निरंजनाताई मला उठवत होती. हळूच ती म्हणाली, स्वामीजींनी तुला बोलवलं आहे. मी तिच्या मागोमाग घरात गेले. स्वामीजी कुशीवर निघले होते. आई स्वामीजींच्या पायालागत बसल्या होत्या. त्या स्वामीजींचे पाय चोपत होत्या. माझ्या मनात विचार आला, कशासाठी त्यांनी बोलवलं असेल? कशासाठीही असू दे, त्यांनी बोलवलं हेच महत्वाचं. स्वामींनी माझ्याकडे बघितलं. स्वामीजींनी माझ्या मनातला भाव बोलून दाखवला. ते म्हणाले, स्वामींनी कशासाठीही बोलवलं तरी चालेल. त्यांनी आपली आठवण काढणं हेच भाग्याचं आहे. भक्त वेळोवेळी भगवंताची आठवण काढत असतो. पण भगवंतानेच भक्ताची आठवण काढली तर भक्ताला खरी धन्यता वाटते. स्वामीजी पुढे म्हणाले, तुझा भाऊ आहे ना लग्नाचा, त्याच्याविषयी तुला बोलायला गेलेले. आईच्या चेहऱ्यावर उत्साह होता. त्या म्हणाल्या, हिच्या आईलाच बोलून राहिलं आहे. स्वामीजी म्हणाले, हो आईलाच बोलव. भाऊ काय म्हणतो, मला वाटतं वेळेवरच लग्न झालेलं बरं. केंद्रातील मुलं मुलांची लग्न व्हावीत अशी माझी इच्छा आहे. मी त्याच्यासाठी एक मुलगी बघितली आहे, सांग तुझ्या आईला. मी होय म्हणाले. त्यानंतर त्या दोघांचं दर्शन घेऊन मी परत गाण्याला जाऊन बसले. दुपारी 1:00 सुमारास मी स्वामीजींकडे गेले होते. काही भगिनी स्वामीजींच्या खोलीत बसलेल्या होत्या. निरंजनाताई, विलास दादा तेथेच काम करत होते. स्वामीजी म्हणत होते, परमार्थ हा तरुण वयातच करायला हवा. जीवनभर संसारात रमून मग नकारपणे परमार्थ करायचा असं होत नाही. मनबुद्धी शरीर उत्तम असताना त्यांच्या साथीने परमार्थ करायला हवा. ही तीन साधनं आहेत, साधन आहेत. यांना नीट राखून उत्तम अंतिम ध्येय गाठायचे आहे. देहाचे चोचले पुरवण्यापेक्षा देह साधनेला लावावा, सेवेत लावावा. तरुण वयात मन जास्त निर्माण असतं. तेव्हा परमार्थाचे संस्कार मनावर झाले तर ते कायमचे टिकतात. मग सरलाईंकडे पाहत म्हणाले, सेवाताईंनी वर्षानुवर्ष सेवा केली आहे. प्रवचनाच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी श्रवण केलं. आजही पहाटे उठून त्या ध्यानाला बसतात. मग अम्मा मुलींकडे बघत स्वामीजी म्हणाले, इथे येणाऱ्या मुलींची मने चांगली आहेत. यांना स्वामीजींनी सांगितलं की चौथ्या मजल्यावरून उडी मारा तरी देखील हे उड्या मारतील. स्वामीजींवर यांचा पूर्ण भरोसा आहे. ही मनाची कौतुकता जपणं महत्वाचं आहे. मन कठीण झालं तर अशा मनाला परमार्थ करणं कठीण जाते. परमार्थात अंतिम टोक गाठण्याकरता साधकाने काय जपावे याचं मार्गदर्शन स्वामीजींनी केलं होतं. त्या दोघांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. श्रीकृष्ण अर्पण मस्त.
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा. पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या दिशेने आणि भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने आणि पुढे असं सरकून घ्यावा.
या शिंदे उस डोंगा पर रसन है डोंगा, उस डोंगा पर रसन है डोंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, उस डोंगा पर रसन है डोंगा, उस डोंगा पर रसन ही डोंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, कमान डोंगी परी तिरनो है डोंगा, कमान डोंगी परी तिरनो है डोंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, नदी डोंगी परे जळनो हे डोंगा, नदी डोंगी परे जळनो हे डोंगा, काय फुलला सी वरलिया रंगा, काय फुलला सी वरलिया रंगा, सुखा डोंगा परी भावन हे डोंगा, सुखा डोंगा परी भावन हे डोंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, उस डोंगा परे रसनो हे डोंगा, उस डोंगा परे रसनो हे डोंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, काय भूलला सी वरलिया रंगा, वरलिया रंगा.
हरी हरी। आज शिबिरामध्ये सुनील दादांचे ध्यानाचे मार्गदर्शन करून झाल्यानंतर सोहमचे श्वास घेऊन ध्यान करण्यास सुरुवात केली। नोव्हेंबरच्या शिबिरानंतर आलेला प्रश्न आहे बरं का, 5-6 श्वास घेऊन चिदाकाशात भ्रूमध्यापाशी उठणाऱ्या विचारांशी साक्षीभावाने लक्ष द्यायला सुरुवात केल्या केल्या लगेच विचार उठेनसे झाले। आश्चर्य म्हणजे ते पाऊण तास ध्यान संपेपर्यंत उठलेच नाहीत। एरवी असे कधीच इतका वेळ झाले नव्हते। माझे मलाच खरे वाटेना, ध्यानामध्ये कमरेपासून वरचे शरीर मध्ये मध्ये डोलत असल्याचे समजत होते। ही निर्विचार स्थिती होती का? ती इतका वेळ कशी चालू राहिली? मनाचे अमन झाले असेल का माझे आकलन काही चुकले? ध्यानाची पूर्वतयारी सुनील दादाने खूप चांगली करून घेतली होती, तसेच शिबिरातले पवित्र वातावरण ह्यामुळे असे साधू शकले का? गेले काही महिने आपल्या कृपेने नियमित ध्यानाची 1.5 तास बैठक होते, त्यामुळे हे साधले असे वाटते। कोणकोणत्या गोष्टीमुळे असं आपल्या स्वतःबद्दल झालं असेल का असे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत। आणि सर्वात शेवटी नियमित ध्यानाची 1.5 तास बैठक त्यांच्याकडून गेले काही महिने होते आहे, त्यामुळे हे साधलं असं वाटतं असं ते स्वतःचाही एक अंदाज त्याच्यामध्ये सांगतात। हे जे ध्यान आहे या अशा प्रकारच्या ध्यानाला म्हणजे 5-6 श्वास घेऊन चिदाकाशात भ्रूमध्यापाशी उठणाऱ्या विचारांशी साक्षीत्व भावाने लक्ष द्यायला सुरुवात करणं हे अतिशय बरोबर आहे। आणि जर साक्षीभावानी खरंच पाहायला लागलं काय विचार उठतो, तर जिथून विचार उठतो तिथूनच पाहणं घडत असल्यामुळं अन्य विचार उठणं शक्यच नाही। जर उत्तम साक्षीत्व साधलं तर विचार उठत नाहीच। आपल्या ठिकाणी विचार उठतात तेव्हा साक्षीत्व साधण्यापासून आपण परावृत्त झालेले असतो आणि विचार उठत असतात। साक्षीत्व पाहणं ते जमेन असं झालं की जिथून साक्षीत्व साधतं तिथूनच विचार उठतात। असं सांगितलं जातं की विचार इथून उठतात अशी कल्पना करा, पण जो साक्षीत्व विचार सांभाळतो तोच विचार उठू देतो, त्याच्याच ठिकाणी विचार उठतात। खरं म्हणजे ते दूर सारण्यासाठी विचारांचे किंवा मनाचेच 2 भाग करायला सांगितलेले आहेत। ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत, मने मन घालोनी मागे विश्रांती झाली या अंगे ते देही देहा जोगे होती चिना। मनानेच मन बाजूला सारत असतो, त्यामुळे मनच पाहतंय काय विचार उठतात बघू असं म्हटल्यानंतर तिथं अजून विचार उठण्याची कोणतीच शक्यता नसते। उत्तम साक्षीत्व राखलं गेलं की प्राथमिकत बाकीचे सगळे विचार नाहीसेच होतात, विचार उठूच शकत नाहीत। कारण जिथून विचार उठतात तोच सावध होऊन पाहतोय की कुठून विचार उठतात बघू बरं, तोच साक्षी झालेला आहे। आणि हे जर चांगलं साधलं तर क्षण आणि त्याच्या मागून पुढचा क्षण म्हणजे प्रतिक्षण आणि त्याच्या पुढचा क्षण असं क्षणामागून क्षण विचार उठत नाहीच। ते असं म्हणतात की पाऊण तास विचार उठले नाहीत, आणि जेव्हा दीर्घकाळ, पाऊण तास तर खूप मोठी गोष्ट झाली, आणि खरंच विचार उठले नाहीत हे जे वर्णन करतायत त्याच्यावरून, तेव्हा साक्षीत्व अति उत्तम जमलं। ही निर्विचार स्थिती होती का? ते असं म्हणतात की इतका वेळ याच्या आधी कधीच झालं नव्हतं, तर ही निर्विचार स्थिती होती। त्या निर्विचार स्थितीचं वैशिष्ट्य असं की विचार उठू द्यायचा नाही, हा विचार मात्र तिथं होता, साक्षी विचार तिथं होता, पण अन्य विचार मात्र नव्हते, म्हणून ही निर्विचार स्थिती होती। साक्षीत्व जमत राहिलं त्यामुळे ही चालू राहिली। हे साक्षीत्व जमत राहणं हे त्यावेळेला दीड तास रोज असं काही महिने जे ध्यान कसून करत होते त्यामुळे जमलं, हे गुरुकृपेंनी जमलं, हे अभ्यासामुळे जमलं। यावेळेला मनाचं पूर्णपणे अमन झालेलं होतं। याचा अर्थ असा की समजणाऱ्याला समजत होतं की विचार उठत नाहीये, तिथं मन होतं, तुम्ही लक्षात घ्या, पण अन्य अवांतर विचार उठत नव्हते। का माझं आकलन काही चुकलं? आकलन अजिबात चुकलेलं नाही, हे अतिशय बरोबर आहे, आणि हे असंच घडतं। त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की ध्यानामध्ये कमरेपासून वरच्या शरीराला जरा डोल आलेला होता, ते डोलत असल्याचं समजत होतं। आपल्या शरीराला मन शांत झाल्यामुळं, म्हणजे समोर विचार नसल्यामुळं, साक्षीत्व साधल्यामुळं अजून एक गोष्ट घडते। मनाच्या अत्यंत अमन अशा स्थितीमध्ये आणि त्या सुखद अशा स्थितीमध्ये आपल्या सगळ्या शरीराची अकारण हालचाल होऊ नये म्हणून मेंदूच्या काही ग्रंथी काम करत असतात। असं असल्यामुळं आता आपण जसे बसलोय तसे बसलेलो आहोत, सावधपणे तुम्ही ऐकता आहात, आणि अन्य अवांतर हालचाल होऊ नये याच्याकरता एक मेंदूचा भाग कार्यरत असतो। त्याचं जर नियंत्रण सुटलं तर मग हात वर जाणं, मान हलणं, कमरेपासून डोल येणं असं होऊ शकेल। या स्थितीमध्ये जेव्हा चांगलं साक्षीत्व साधलं त्या स्थितीमध्ये तो जो भाग आहे तो काम करणं सोडून देतो। याचं कारण असं की जर हा डोल थांबवायचा असं म्हटलं तर एक विचार उठवायला लागेल की आता हे नको, हा डोल थांबवावा, त्याच्याऐवजी शरीराचं काय होतंय ते होऊ देत, ही सुखद स्थिती अनुभवत राहू असं त्याला वाटतं, आणि तो शरीराला येणारा डोल थांबवत नाही, मान हलतीये थांबवत नाही। ध्यानाला बसलेल्या व्यक्तीला कळतं की आपल्या भुवया वर जात आहेत, आपला चेहरा किंचित मागे जातोय, काहीतरी मानेची हालचाल होतीये, हे त्याला समजतं। पण हे थांबवण्यासाठी म्हणून ज्या आज्ञा यायला पाहिजेत त्या येईन अशा झालेल्या असतात, त्याला ते समजत असतं की अशी हालचाल होते आहे, पण त्या थांबत नाहीत। त्या थांबवायचा त्यांनी प्रयत्न केला की ध्यान खाली उतरेल, मनाच्या अत्यंत अमन स्थितीमध्ये ही आज्ञा मेंदू शरीर सावरण्याची जी देतो ती या स्थितीमध्ये तो सोडून देतो देणं। एक प्रकारे ट्रान्सची स्थिती प्राप्त झालेली असते, आला तो शब्द जे स्वामीजी वापरायचे याला ते ट्रान्स असं म्हणायचे। या स्थितीमध्ये तो सामान्यतः जगतापासून थोडासा दूर असतो म्हणून हा ट्रान्स, ही ती ट्रान्सची स्थिती जी स्वामीजींच्या इथं चमत्कार म्हणून घडायची आणि आजही घडते पण आज त्याचा उच्चार केला जात नाही। आजही अनेक साधकांना ही लाभते, ते तेव्हापासून सुरू झालेलं सत्र चालूच आहे, तरी देखील हा गेला तो वर गेला अशा प्रकारची गोष्ट आता बोलली जात नाही, एवढंच आहे। कारण ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ही स्थिती प्राप्त होणं हे जसं एखादं स्टेशन लागावं प्रवास करताना तर ते लागणारच असतं त्या रस्त्यावरचं, तसं हे स्थानक लागणारच असतं। याचा अर्थ असा आहे की आपलं ध्यान चांगलं चाललेलं आहे, महिनोन महिने जो आपण निष्ठेनी श्रद्धेनी सावधपणे ध्यानाचा अभ्यास करतो आहोत त्या अभ्यासाला गुरुकृपेनी यश मिळालेलं आहे। हे यश म्हणजे आता त्यांनी वर्णन केलेलं, हे अशाच प्रकारे यमनियम सांभाळून आपली बाहेरची कर्म देखील ध्यानाच्या प्रकाशात करण्याचा अभ्यास करत आणि त्या उत्तम कर्मांनी झालेल्या चित्तशुद्धीमुळे ध्यानामध्ये देखील लाभ होत आत्मदर्शनापर्यंत हे ध्यान घेऊन जाऊ शकेल, हा महत्वाचा प्राथमिक टप्पा आहे। ते म्हणतात की ध्यानाची पूर्वतयारी सुनीलदादांनी खूप चांगली करून घेतलेली होती, त्याचाही एक उत्तम परिणाम झाला। म्हणून ध्यानाला बसण्याच्या आधी नेहमीच आपल्याला ध्यान करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे याचं थोडं स्मरण करावं, आपल्याला माहीत असलं तरी की आपण भावपूर्ण रीतीने प्रार्थना म्हणणार आहोत, ओम तत्वम सोहम सहा या गुरुवाक्याचं चिंतन करून एकरूप होणार आहोत, मग सोहमचे श्वास घेणार आहोत एकतानतेनी आणि त्यानंतर निर्विचार परमात्म्याशी एकरूप होऊन थांबणार आहोत आणि ही शक्ती कमी पडेल आणि विचार उठतील तेव्हा त्या विचारांच्या मागं न धावता साक्षीत्वानी बसणार आहोत। या ध्यानाचं थोडं स्मरण करावं कृतीचं आणि मग ध्यानाला आरंभ करावा। एखादा उत्तम धनुर्धर जसं म्हणतात की युद्धप्रसंगी सुरुवातीला धनुर्विद्येचं स्मरण करतो, याचा अर्थ आपण काय काय शिकलोय आपल्याला काय काय येतंय याचं स्मरण करतो, कारण कोणतीही गोष्ट वापरावी लागेल। असं म्हणतात की अर्जुन युद्धाच्या प्रारंभी धनुर्विद्येला स्मरणपूर्वक नमस्कार करत असे आणि मग धनुष्य उचलत असे, कारण मग तिथं वेळ नाहीये आता काय करू याचा विचार करायला, मग प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे तो अचानक कोणतेही उपाय योजू शकेल, पण आपल्याला माहीत असलेल्या विद्येचं स्मरण करून जशा या कृती कराव्यात तसं ध्यानासारखी गोष्ट देखील आपण स्मरण करून करावी। मी तर कधी कधी सांगितलेलं आहे की केंद्रात येताना देखील स्मरण करत यावं की आपण कुठं चाललोय, तिथं काय करणार आहोत, प्रार्थना होणार आहे, प्रार्थनेनंतर प्रवचन होणार आहे, मी अशा भावाने प्रवचन ऐकेन असा एक विचार उठवावा मनामध्ये। बाकी अवांतर विचार करतच इथं येऊन बसतो आणि इथून निघून जातो, तसं न करता पूर्वतयारी ही खूप महत्वाची असते, जशी सुनील दादांनी करून घेतली तसं पूर्वतयारी ध्यानाला बसण्याच्या आधी आपण करत राहावी। या सगळ्याचा परिणाम कधी प्रतिफळेल सांगता येत नाही, अचानक गोष्ट घडून जाते आणि जमून जाते। आता हे जे सद्भक्त आहेत हे मुंबईचे एक राहणार आहे, ते म्हणाले की सुखसंवादामध्ये विचारायचं होतं पण सुखसंवादामध्ये इतक्या गोष्टी अशा चांगला तो रंगला त्याच्यामध्ये अशी वैयक्तिक गोष्ट मी विचारू शकलो नाही, म्हणून मला परत येताना भुगावहून त्यांनी गाडीच्या जवळ येऊन चिठ्ठी हातात दिली की हा प्रश्न तुम्ही सत्संगात घ्या, मी ऐकेनच। ते ऐकतात, ते कदाचित आत्ता यावेळेला ऐकतही असतील किंवा आत्ता यावेळेला जर कोणत्या कामात असतील तर मग नंतर ते इंटरनेटवरून ते ऐकतील। हे हातात आलेलं परत जात नाही, ही जी ध्यानाची स्थिती त्यांना प्राप्त झाली ही झाली, इथपर्यंत ते आले, आता हा अनुभव परत कधीच येणार नाही असं होणार नाही, तर मधून अधून त्यांना हा अनुभव येईल, रोज येईल असं नाही। कारण ध्यान जमणं हे एक योगभूमी ज्याला म्हणतात, सगळ्या गोष्टी नीट जमून येण्यावर अवलंबून आहे। आपलं चित्त ध्यानाला अत्यंत अनुकूल असणं, भाव निर्माण होणं, स्थळ देखील पवित्र असणं, काय करायचं आहे त्याचं चांगलं स्मरण देखील आपल्या ठिकाणी निर्माण होणं, अशा सगळ्या गोष्टी घडून येतात आणि हे होतं। कधी कधी हे अचानक देखील होतं। तसं यांच्याबाबत आता अचानक देखील हे होऊ शकेल, ध्यानामध्ये मधून अधून त्यांना ते अनुभवाला देखील येऊ शकेल। स्वामी माधवनाथांनी ग्रंथात लिहिले आहे की एक मिनिट निर्विचारिक स्थिती म्हणजे धारणा, पाच मिनिट निर्विचारिक स्थिती म्हणजे ध्यान साध्य झाले, 15 मिनिट निर्विचारिक स्थिती म्हणजे समाधी। ही समाधी लागली असं समजायचं का? नाही, हे अशा करता नाही की मी सुरुवातीला सांगितलं तसं तुमच्या एका विचाराला समजत होतं की समोरचे विचार नाहीसे झाले, त्या तऱ्हेने तुम्ही निर्विचारच होतात, तुमच्या मनाचं अमनच झालेलं होतं। हे जरी खरं असलं तरी साक्षी विचार जागा होता, मनात विचार उठत नाहीयेत हे समजणारा विचार उठत होता, पण तो तुम्हीच धरून ठेवलेला होता आणि ते बरोबरही होतं। ध्यानामध्ये तसंच करायचं असतं। हे जे एक मिनिट निर्विचारिक स्थिती म्हणजे धारणा असं स्वामी माधवनाथ म्हणत असत तेव्हा आपण साक्षी आहोत हा विचारही गळून पडतो। समोर तर अमनच झालेलं असतं, मनरहितता असते, पण मनरहितता आहे हे समजणारं मन देखील गळून पडतं। ती स्थिती एक मिनिट राहिली तर धारणा सिद्ध झाली असं म्हणायचं, हे अवघड आहे, पण हा जो अभ्यास आहे या अभ्यासाने प्राथमिक उत्तम टप्पा त्यांनी गाठलेला आहे, या अभ्यासानेच अजून पुढे काही काळाने एक मिनिट नाही पण काही क्षण असे नक्की जातील की समोर विचारही नाही आणि विचार नाही हे समजणारा मुद्दामून समजणारा विचार देखील नाही, तोही गळून पडलेला आहे। रामकृष्ण असं म्हणत असत की जंगलात जाताना पायात काटा मोडला तर ती व्यक्ती तिथं अक्षरशः बसतेच असं होतं। त्याच्या असं लक्षात येतं की अवतीभोवती बरेच काटे पडलेले आहेत, त्याच्यातला एक काटा घेऊन तो पाय टोकरून मोडलेला काटा काढतो, तो उपसून काढतो। आणि मग ज्या काट्याने हा पायात गेलेला काटा काढला, स्वामीजींचा शब्द आहे ही गोष्ट सांगून स्वामीजी म्हणायचे माय डिअर काटा असं म्हणून तो काटा पुढीत बांधून खिशात ठेवून देत नाही, काम झाल्यानंतर तो काटाही तो टाकून देतो। तसं निर्विचारता साधवी हे ज्या मनाला साधलं तर त्या मनाचा आता काही उपयोग नाहीये, ते गळून पडतं, ते आपोआपच गळून पडतं, गुरुकृपेने गळून पडतं। ते गळून पडावं अशी इच्छा असणं म्हणजे समोर विचार उठणं। जे अमन असतं तिथं प्राथमिकता समोर विचार नाहीयेत असं म्हटलं तिथं त्यामुळे आपणहून काही करायचं नाहीये, हा भाग अस्पर्शच राहावा। पण या प्रक्रियेमध्येच आपोआप साक्षी भाव गळून पडतो, द्रष्टुत्व गळून पडतं। असं जर एक मिनिट झालं तर असा त्याचा अर्थ आहे। ही समाधी नाहीये, अर्धा तास असं वाटलंही तर समोर विचार उठले नाहीत ही अत्यंत आनंददायी, एक प्रकारे शरीर डोलत होतं तुम्ही थांबू शकत नव्हतात, त्यामुळे या जगतापासून जणू दुसऱ्या जगतात गेलेली ही ट्रान्सची स्थिती होती, भावावस्थेची स्थिती होती। पण याच्या पुढे एक मिनिटभर अशा प्रकारे निर्विचारता कशी साधते ते मी सांगतोय प्रश्न विचारल्यावरून, की हा साक्षी विचार देखील ज्याला समजतंय समोर अमन आहे तर तो समजण्याचा विचार देखील गळून पडतो आणि शुद्ध स्वरूप किंवा शुद्ध अस्तित्व केवळ शिल्लक राहतं। आणि मग एका मिनिटाच्या तुलनेमध्ये अजून पाच मिनिटं असाच भाव जर राहिला तर आणि त्याच्यापुढे दहा पंधरा मिनिटं राहिला तर निर्विकल्प स्थिती हे बरोबर आहे असं स्वामीजी म्हणत असत। हो ते असं म्हणतात की ह्यातलं नक्की काय झालं का, काही झालं नाही तर यातलं काही झालं नाही, पण जे झालं ते अतिशय भाग्याने मिळालं असं मी म्हणतो। खूप मोठी गोष्ट यांच्या जीवनामध्ये झाली, प्रश्न योग्य असल्यास घ्यावा, काही चूक झाली असल्यास क्षमस्व, हे जे यांनी म्हटलेलं आहे निर्विचार स्थिती म्हणजे धारणा, एक मिनिट भर पाच मिनिट भर निर्विचार स्थिती, तर ही निर्विचार स्थिती केवळ नसून साक्षी विचार ही गळून पडल्यानंतर ब्रह्मस्थिती प्राप्त होते किंवा आनंद स्थिती प्राप्त होते। आपण आहोत अशी स्थिती प्राप्त होते किंवा तीही स्थिती जाऊन केवळ काही आहे अशी सुखद भावना राहते। अशी एक मिनिट पाच मिनिट पंधरा मिनिट ध्यान धारणा समाधी अशी आता त्यांनी जे मिळवलेलं आहे त्याच्या पायावर हे प्राप्त होतं। जसं मी ऐकलं की एव्हरेस्ट शिखरावर एव्हरेस्ट सोडून द्या, त्याच्या बेस कॅम्पवर जायचं असेल तर किती 20,000 का 22,000 किलोमीटर वर चढून गेल्यावर मग बेस कॅम्प आहे। तुम्ही कुठेतरी एक थोडंसं अर्धा किलोमीटर चढलात म्हणून बेस कॅम्पवर गेला नाही एव्हरेस्टच्या, तसं फार मोठी चढण आता यांनी खरंच साधलेली आहे एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो। आपण एक अभंग ऐकू, शिल्पा ये एक अभंग म्हण।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। तन मन तल्लीना विसरली तन मन तल्लीन भान विसरली अद्वैती रमली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली एक तारिती सुर धरी पंचम सुर संवाद करी चिपई झननन नाद करीती चिपई झननन नाद करीती अद्वैती रमली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली मीरा धाती कुंजवनीची ती जन मुरली कृष्ण हरीची मीरा धाती कुंजवनीची ती जन मुरली कृष्ण हरीची हित गुज करीते संत हरीशी हित गुज करीते संत हरीशी अद्वैती रमली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली रावणाजीने हिरवाणीचा दिधला प्याला जहल विषाचा राणाजीने निर्वाणीचा दिधला प्याला जहल विषाचा प्राशन करता अमृतमयती प्राशन करता अमृतमयती झाली विषवल्ली हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली मीरा हरिनामे रंगली रंगली रंगली
आपल्या देशामध्ये मीराबाई ही एक अद्भुत व्यक्ती होऊन गेली. राजघराण्यामध्ये जन्म झाला. स्वाभाविक राजघराण्याबरोबरच विवाह तिचा एका घराण्यातल्या उत्तम घराण्यातल्या पुरुषाशी झाला. लहानपणी साधूंनी तिच्याजवळ एक मूर्ती दिलेली होती आणि हाच तुझा पती असं सांगितलेलं होतं आणि खूपच प्रेमानी तिने ती मूर्ती आपल्यापाशी जपून ठेवलेली होती. ती तिची पूजा करत असे आणि मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा नही कोई अशा प्रकारचा खूप दृढ भाव भाग्याने तिचा अंतकरणात निर्माण झालेला होता. तशा बाह्यतः लग्नाला ती अनुकूलच नव्हती, लग्न करण्यालाही अनुकूल नव्हती. घराण्याच्या प्रतिष्ठेकरता म्हणून आई वडिलांना मात्र हे लग्न करणं आवश्यकच होतं. तिच्या सगळ्या ओढी भक्तीच्या असल्यामुळं उच्च कुलामध्ये असणाऱ्या कुठल्याच परंपरेमध्ये ती नीट सामावली जात नव्हती. त्याच्याऐवजी साध्या मंडळींमध्ये, फकीरांमध्ये, संतांमध्ये, वैष्णवांमध्ये उठबस करावी असा तिचा भाव होता. आणि तो अखेरपर्यंत टिकला. मीराबाईंवर आलेली जी संकट होती, जसं विषाचा प्याला तिला शेवटी दिला गेला असं म्हणतात, कारण ही राजघराण्यामध्ये बेआबरू होती. ज्या प्रकारे राजघराण्यातल्या स्त्रिया राहतात तशा सगळ्या प्रथा जुगारून देऊन मीरा ही उन्मुक्त भक्त होती, पहिल्यापासूनच तशी होती. मीराबाईंची कहाणी ही त्यांनी लिहिलेल्या अभंगांमुळं सर्वदूर त्याची चर्चा झाली. प्रसिद्ध घराण्यामध्ये असणारी व्यक्ती म्हणून चर्चा होणं स्वाभाविक होतं. आणि मग त्यामुळं ती सगळ्या देशाला, म्हणजे केवळ त्या प्रांतापुरतं ते मर्यादित राहिलं नाही तर सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं. कधी कधी कोणत्या घरात जन्माला येणारी व्यक्ती ही शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टो भी जायते या न्यायानी जन्माला येते, पण तिची पात्रता घरातली मंडळी समजू शकत नाहीत. लौकिकाप्रमाणेच केवळ जावं असा समाज असल्यामुळं त्याचा ते अवहेरून उल्लंघून पुढे जाणारी व्यक्ती तिला फार विरोध होतो. तसा जबरदस्त विरोध मीराबाईंना सहन करायला लागला. तो सगळा मोडून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्यांची भक्तीही तशीच चालू राहिली. त्या भक्तीने त्यांचा उद्धारही झाला. उद्धार झाला याचा अर्थ त्या आत्मरंगामध्ये रंगून गेल्या. लाली मेरे श्याम की जहा देखो वहा श्याम, मैं ढूंढन गई श्याम को खुद ही बन गई श्याम, असे उद्गार त्यांच्या मुखातून आले. तुकाराम महाराजांच्या उद्गारांच्या बरोबरीचे आहेत. देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. हे जर मी कधी कधी विचार करतो, राजघराण्यात जन्म झाला नसता तरी त्यांना त्रास झालाच असता. त्यांच्या माहेरून सासरी पाठवलंच असतं. तिथं त्या लोकांना तेवढं मंजूर झालं नसतं तिचं वागणं. आपलं नशीब असं ते समजले असते की वेडी एक बाई आपल्या घरामध्ये लग्न होऊन आली, त्यांनी तिला तशी सोडून दिली असती किंवा विषाचा प्याला दिलाच असता, पण तिची कहाणी आपल्याला कळली नसती. मीराबाईंची कहाणी आपल्यापर्यंत येऊन पोचली याचं कारण ती फार घरंदाज अशा घरामध्ये जन्माला आली आणि घरंदाजांशी संबंध असल्यामुळं नेहमी चार चौघांच्या आकर्षणाचा विषय असणाऱ्या राजघराण्यामध्ये जन्म आणि राजघराण्यामध्येच विवाह साहजिकच असं झालं. त्यामुळं मीराबाईंचं नाव आपल्यापर्यंत आलं. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्या देशामध्ये अशा कितीतरी घटना घडल्या असणार आहेत, पण त्या प्रगट व्हायचं काही कारण नाही, तुम्हाला आम्हाला समजण्याचं काही कारण नाही. आणि आपल्या आपल्या पद्धतीने आपलं जीवन मीराबाईंनी जसं धन्य केलं तसं धन्य याही भक्तांचं भगिनींचं झालंही असेल, पण इतिहासाला ते माहीत नसेल. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग नंतर ती आपल्याला परत एकनाथ महाराजांच्या कृपेनी प्रतिशुद्ध करून मिळाली म्हणून, नाहीतर ज्ञानेश्वर महाराज म्हणून आळंदीत एवढे मोठे संत झाले असते हे आपल्याला समजलं असतं. अशुद्ध ज्ञानेश्वरी पुष्कळ होती, त्या अशुद्ध ज्ञानेश्वरीवरून नीट कळत नाही जर वेडेवाकडे पाठभेद असतील तर मग. पण अशा शुद्ध स्वरूपामध्ये ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली हे आपलं भाग्य आहे. तसंच त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणून कळले. कारण एकनाथ महाराज अशी गोष्ट आहे की शोध घेत आले त्यांना दृष्टांत झाल्यानंतर, तेव्हा आळंदीत कोणाला माहीत नव्हतं की इथं ज्ञाने कोणाची समाधी आहे, ज्ञानेश्वरांची समाधी आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाबद्दल माहीत नव्हतं आणि हेही कधी 400 वर्ष होऊन गेलेली होती. कोणीतरी नामदेव तिथे उपस्थित होते, नामदेवांनी समाधीच्या सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे म्हणून हे कळलं. आणि पाठोपाठ नाथांनी, कारण तिथं त्यांना ते सिद्धेश्वराचं देऊळ आणि निवडुंगाचे फड वाढलेले होते, ते सगळं शोधायला लागलं. कोणालाही माहीत नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं. म्हणून आज ज्या गोष्टी सांगितल्या जातात की ते नेहमी बाहेर पडायचे, मग मामाच्या घरात येऊन थांबायचे, मग आणि कुठं जायचे, वर्षातून एकदा आजोळ घरी जायचे, हे जे सगळं सांगितलं ऐकलं बोललं जातं, तर इतका आपला समाज निद्रिस्त आहे की आपल्या मागच्या, म्हणजे तुम्हाला तुमच्या पणजोबांचं नाव किंवा पणजोबांच्या वडिलांचं नाव विचारलं तरी सांगता येत नाही, तर ज्ञानेश्वरांच्या कुळाबद्दल कसं कोणाला माहीत असणार. मीरा राजघराण्यातल्या होत्या म्हणून खरं म्हणजे मीराबाईंचं एवढं देदीप्यमान जीवन आपल्या समोर अशा पद्धतीने आलं की त्याग म्हणजे काय असावं ते मीराबाईंकडे पाहून. पण आजही मीराबाई आपल्या घरात व्हावी असं कोणालाही वाटत नाही, वाटणार नाही. अशा प्रकारची देववेडी मुलगी निर्माण होऊन आपली प्रतिष्ठा नाहीशी व्हावी, कारण यांच्या एका मुलींनी लग्नच केलं नाही किंवा ती त्या भक्ती खातर कुठेतरी निघून गेली, तर यांनी आजही अपमान वाटेल आपल्या प्रतिष्ठेचा. त्यामुळे ही जीवन फार कठीण असं मला वाटतं. पण अशा या मीराबाईंसारख्या जीवनामुळं आपल्याला आपल्यापुरती आपल्या जीवनात जी परमात्मा भक्ती आहे ती भक्ती जागी ठेवण्यासाठी म्हणून खूप प्रेरणा मिळते हे तेवढंच खरं आहे. अशा प्रकारची मुलगी कोणाच्या घरात निर्माण झाली तर कोण काय करेल हा टीकेचा भाग म्हणून मी बोलत नाहीये, ते तेवढंच खरं आहे. तेव्हा त्या काळात जेवढं खरं होतं तेवढंच आजच्या काळातही खरं आहे, तुम्ही थोडा विचार करून पहा. आणि राजघराण्यात असेल तर सर्वांना समजेल, राजघराण्यात नसेल तर आपलं थोड्या नातेवाईकांना वगैरे कळेल, पण तेवढीच बेइज्जती झाल्यासारखं असं त्या कुटुंबाला वाटल्याशिवाय राहत नाही, राहणार नाही. पण या प्रकारची मंडळी निर्माण होणं अधूनमधून आपल्या देशामध्ये हे आपल्या देशात जो परमार्थ पिढ्यानपिढ्या चाललेला आहे तर त्यामुळं या घटना घडतात आणि आपलं हे भाग्य आहे असं आपण म्हणायला हरकत नाही. हे भाग्य आहे. स्वामीजींनी योगिनीताईंना जे आपल्या घरी घेतलं तर त्या या अशा प्रकारे बेभान होऊन बाहेर पडलेल्या होत्या ईश्वर दर्शनासाठी. म्हणून त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की समाज तितका चांगला नाहीये, तुझं वय तरुण आहे, दिसायला चांगली आहेस, वैकुंठामध्ये जाऊन किंवा ओंकारेश्वराच्या घाटावर जाऊन रात्री ध्यानाला बसणं हे तुझ्या तऱ्हेने तू एक साधना करतेस, पण समाजाच्या दृष्टीने एक तरुण मुलगी इथं एकटी आहे हे विपरीत आहे, तुलाही धोक्याचं आहे. म्हणून स्वामीजींनी त्यांना आपल्या घरी घेऊन आले, एवढंच नव्हे तर घरी त्यांनी आपल्या घरातल्या सगळ्याची मीटिंग घेतली. एक तेव्हा बापूसाहेबांचं नवीन लग्न झालेलं होतं, त्या सुनेलाही त्याच्यात सहभागी करून घेतलं आणि आपण हिला ठेवून घ्यावी का, तुम्ही सगळे म्हणत असाल तर आपण ठेवून घेऊ, माझं तर असं म्हणणं आहे की ठेवून घ्यावी, चांगल्या घरातली मुलगी आहे असं म्हणून त्यांनी आपल्या घरात तिला ठेवून घेतलं. तिचा जो परमार्थ आज आहे योगिनीताईंचा तर त्या परमार्थाला त्या तऱ्हेने त्यांनी मदत केली. अशा प्रकारे मदत करणारे मिळणं समजून घेऊन ही देखील मोठी गोष्ट आहे. या योगिनीताईंचे बंधू ताडे गुरुजी वकील, त्यांनी मला जेलमध्ये प्राणायाम शिकवलेला होता. मी सकाळी उठून बसायचो 5 वाजता तर मला असं दिसायचं की त्याच्याही आधी कोणीतरी एक व्यक्ती बरॅकमध्ये ध्यानाला बसलेली आहे. असं 2-4 दिवस झाल्यानंतर मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले मी पहाटे 3:30 उठून बसतो. काय करता? तर प्राणायाम करतो म्हणाले. म्हटलं मला शिकवाल का? तर त्यांनी मला तिथं प्राणायाम शिकवला. असं हे सगळं योगिनीताई म्हणजे त्यांचे भाऊ देखील तसेच अतिशय साधी मंडळी आणि परमार्थ प्रेमी अशी मंडळी असे ते आहेत. तर या मीराबाईंचा अभंग ऐकला की बऱ्याच वेळेला माझ्या मनात काही ना काहीतरी विचार उठतात. ते सहज म्हणून स्वतःची स्वतःशीच केलेली बडबड म्हणून तुमच्या समोर मी प्रगट केले असं मला वाटतं. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामीजी हरि हरि हरि. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।